तुम्ही ज्या व्यक्तीला फोन केला आहे तो दुसऱ्या फोनवर व्यस्त आहे. कृपया प्रतीक्षा करा किंवा थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा.
हॅलो, गुड मॉर्निंग सर. परांजपेच स्कीम मधून बोलतोय. हा सर, प्रॉपर्टी रिलेटेड काय रिक्वायरमेंट आहे का तुमचं आता पुण्यामध्ये फ्लॅटसाठी? ओके सर, काय असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता.